नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीटचा निकाल जाहीर. महाराष्ट्राचा कृषांग जोशी देशात तिसरा. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 254. अपघात परिसरातल्या 8 नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे पहिले शैक्षणिक हब मुंबईत उभारण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. येत्या सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ. राज्यभर शाळा प्रवेशोत्सव उपक्रमाचं नियोजन. आणि ऑस्ट्रेलियाला 5 गड्यांनी हरवत दक्षिण आफ्रिकेने पटकावलं कसोटी क्रिकेट अजिंक्यपद. आता सविस्तर बातम्या. वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीट 2025 निकाल जाहीर झाला असून त्यात महाराष्ट्राच्या कृषांग जोशीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानच्या महेश जोशीने प्रथम क्रमांक तर मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या संकेतस्थळावर संपूर्ण निकाल उपलब्ध आहे. 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. दरम्यान नीट यूजी 2025 परीक्षेतल्या विद्यार्थ्यांची चांगल्या गुणांचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंबईतल्या केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे दोघे नवी मुंबई तसंच पुण्यात महाविद्यालय प्रवेशाच्या संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे चालक आहेत. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 90 लाख रुपयांची मागणी केली होती. हवाला मार्गाने हे पैसे घेतल्याचे पुरावेही तपास संस्थेला सापडले आहेत. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 254 पोहोचली आहे. यात प्रत्यक्ष विमानातील 241 जण, वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहातले 5 जण तर नजीकच्या परिसरातील 8 जणांचा समावेश आहे. दरम्यान या अपघाताच्या चौकशीसाठी गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यात असलेल्या बोईंग 787 प्रकारच्या 34 विमानांच्या सखोल तपासणीचे आदेश देण्यात आले असून यापैकी 8 विमानांची तत्काळ तपासणी केल्याची माहितीही नायडू यांनी दिली. देशातलं आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं पहिलं शैक्षणिक हब मुंबईत उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत 5 परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्र या विद्यापीठांना प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विकसित भारताच्या प्रवासात हा एक महत्वाचा टप्पा असून विद्यार्थ्यांना आपल्या देशातच जागतिक दर्जाचं शिक्षण परवडण्याजोग्या शुल्कात मिळेल अशी ग्वाही प्रधान यांनी यावेळी दिली. आषाढी वारीसाठी प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या नियोजनाच्या पूर्वतयारीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. सर्व पालख्या दिंड्या तसंच त्यांच्या समवेत असणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सोयीसुविधा काटेकोरपणे उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश पवार यांनी दिले. सर्व शासकीय यंत्रणांनी त्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा आणि आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पाडावी असं आवाहनही पवार यांनी केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या 21 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून ग्लोबल योगा समिट योगा कनेक्ट 2025 या जागतिक शिखर परिषदेला प्रारंभ झाला. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी या शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी असल्याचं जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितलं. योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाविषयी माहिती देत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर इथले योग शिक्षक भास्कर जाधव यांनी दिलेली वज्रासनाविषयीची माहिती जाणून घेऊयात.
वज्रासन हे बैठक स्थितीतील आसन आहे. दोन्ही पाय समोर बैठे स्थितीत असताना दोन्ही हात उजव्या साईडला ठेवायचे, दोन्ही पाय डाव्या साईडला मोडायचे आणि दोन्ही टाचेच्या मध्ये बसायचे. पाठीमाग दोन्ही पायाचे अंगठे एकमेकाला मिळालेले असतील, दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर येत अशा स्थितीत बसल्यामुळे आपलं पचन क्रिया सुधारते. हे आसन आपण जेवण केल्यानंतर किंवा जेवणापूर्वी करू शकतो, ज्यामुळे भूक चांगली लागते, पचन पण चांगलं होत आहे. ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांनी मात्र हे आसन करायचं नाहीये.
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आज दुपारी अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज त्यांच्याशी चर्चा केली. कर्जमाफीसाठी 15 दिवसात उच्चस्तरीय समिती स्थापन करून समितीच्या अहवालानुसार कर्जमाफीच्या संदर्भात सरकार निर्णय घेईल असं आश्वासन असलेलं पत्र सरकारच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडू यांना दिल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. येत्या सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. विदर्भ वगळता राज्यात इतर सर्व विभागात 16 जूनपासून शाळा सुरू होत आहेत. विदर्भात एका आठवड्यानंतर 23 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी तसंच मुलांची उपस्थिती वाढवण्याकरता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच अधिकाऱ्यांच्या नजीकच्या शाळेत भेट देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांनी नुकताच या नियोजनाचा आढावा घेतला. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी या भेटीदरम्यान उपाययोजना सुचवाव्यात असं आवाहन सोनिक यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचे औक्षण करून तसंच फुलांची उधळण करून स्वागत केलं जाणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं यंदा पहिल्या वर्गात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव आणि भावनिक उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या उपक्रमाचा हा संक्षिप्त आढावा.
नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक विशेष आठवणींचा फॉर्म देण्यात येणार आहे. या फॉर्ममध्ये शाळेचं नाव, विद्यार्थ्याचं तसंच पालकांचं नाव, विद्यार्थ्यानं लिहिलेलं पहिलं मराठी अक्षर, पहिलं इंग्रजी अक्षर, पहिली संख्या, पहिल्या वर्गातल्या या विद्यार्थ्यांचे स्वतःचे विचार आणि एक छायाचित्र अशा विविध गोष्टींची नोंद या फॉर्ममध्ये घेण्यात येणार आहे. या फॉर्मच्या मुखपृष्ठावर हे पत्र 2035 उघडून पहा आणि आठवण करा असा खास संदेश लिहिलेला आहे. जेव्हा हे विद्यार्थी 10वीत पोहोचतील तेव्हा शालेय जीवनाच्या पहिल्या दिवसातल्या आठवणींना त्यांनी उजाळा द्यावा असा या उपक्रमामागील हेतू आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शालेय जीवनांचा प्रारंभ आणि समारोपही संस्मरणीय ठरणार आहे. अनुराग कोवळे, आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेड.
दक्षिण आफ्रिका संघाने कसोटी क्रिकेट अजिंक्यपद पटकावलं आहे. लंडन इथं झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं सामन्याच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाला 5 गड्यांनी हरवत विजेतेपद पटकावलं. विजयासाठी आवश्यक असलेल्या 282 धावांचं लक्ष दक्षिण आफ्रिका संघानं 5 गड्यांच्या मोबदल्यात साध्य केलं. 136 धावा करणारा एडन मार्क्रम सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. दक्षिण आफ्रिका संघानं तब्बल 27 वर्षांनंतर आयसीसीच्या स्पर्धेत विजय मिळवला आहे. यापूर्वी या संघानं 1998 आयसीसी नॉकआउट चषक म्हणजेच सध्याची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. छत्रपती संभाजीनगर इथल्या जीवन विकास ग्रंथालयाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथमित्र भास्करराव आर्वीकर यांचं आज पहाटे निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आर्वीकर यांनी सरस्वती भुवन प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून तसंच महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रंथालय चळवळीत ते नेहमी सक्रिय होते. समाजाच्या सर्व स्तरातून आर्वीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बीड इथल्या स्वर्गीय झुंबरलालजी खटोट प्रतिष्ठानच्या वतीनं आषाढी एकादशीनिमित्त 16 जून ते 18 जून या कालावधीत भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील ख्यातनाम 7 सांप्रदायिक कीर्तनकार आपली कीर्तन सेवा देणार आहेत. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी 10 ते सायंकाळी 10 पर्यंत चालणारा हा कीर्तन महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. हवामान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात 4 जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. सारोळा इथं 2 पुरुष, मोडा इथं 1 महिलेचा तर पिंपळदरी इथं 1 इसमाचा वीज पडून मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले. याशिवाय तालुक्यात 4 जणांवरही वीज पडून दगावली आहेत. दरम्यान जिल्ह्यात 3-4 दिवसांपासून पेरणीयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. मराठवाड्यात पुढचे 5 दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान केंद्राने दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीटचा निकाल जाहीर. महाराष्ट्राचा कृषांग जोशी देशात 3रा. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची संख्या 254. अपघात परिसरातल्या 8 नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश. आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं पहिलं शैक्षणिक हब मुंबईत उभारण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.